राम राम हरे हरे। हरे कृष्णा। श्री गोविंद धाम शनिवार सत्संग कार्यक्रमामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण सर्व भक्त उपस्थित आहात, आपल्या घरामध्ये, ऑफिसमध्ये आणि अन्य कुठेही तुम्ही या सत्संगाचा लाभ घेत असाल, त्या सर्वांना धन्यवाद। सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोनाची महामारी पसरलेली आहे आणि त्या अनुषंगाने सर्वत्रच काळजी करण्यासाठी किंवा सुरक्षेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना योजलेल्या आहेत। त्यामुळे प्रत्येक शनिवारी आपण या गोविंदधाममध्ये कार्यक्रम उपस्थित राहायचो, पण गेल्या जवळ एक महिन्यापासून आपण सत्संग कार्यक्रम करू शकलो नाही, तर यासाठी हा लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे। श्रीमान राम गोविंदप्रभूंची ही इच्छा होती की भक्त घरी आहेत पण त्यांना संग मिळत नाही आहे। भगवंत भक्तांपासून दूर राहिल्यामुळे विरहात आहेत आणि भक्त भगवंतापासून राहिल्या विरहात आहेत। पण भगवंत काहीतरी योजना आखतात, तर अशा प्रकारे का असेना आपण भगवंतांच्या आणि भक्तांच्या संपर्कात राहू शकतो आणि आपली कृष्ण भावना वृद्धिंगत करू शकतो। तर ही काय पहिलीच वेळ नाही आहे, यापूर्वी अनेक वेळेला या जगामध्ये अशा प्रकारे संकट, महामारी, भूकंप, दुष्काळ अशा अनेक समस्यांना, संकटांना जगाने तोंड दिलेलं आहे। जेव्हा संकट येतं तेव्हा लोक सतर्क होतात, थोडे गंभीर होतात, संकट गेलं की पुन्हा निवांत होतात। ते जे भय आहे ते काही काळापुरतं राहतं की माझा मृत्यू होईल, आपलं कसं होईल इत्यादी, आणि ते निघून गेलं की पुन्हा लोक सगळं काय विसरून जसं आहे तसं आपलं जीवन जगायला सुरू करतात। मला आठवतंय लहानपणी स्कायलॅब पडणार म्हणून लोक घाबरले होते एका उपग्रह पडणार आणि मग सगळे लोक मरून जाणार। त्यावेळेला सर्व लोकांनी आता असं पण मरणार आहे आपण, तर काय करूया, आहे ती सगळी प्रॉपर्टी विकून खाऊन पिऊन मजा केली आणि नंतर स्कायलॅब पडला समुद्रामध्ये। तर या जगामध्ये पदोपदी भय आहे, पण या भयातून मुक्त कसं व्हायचं याचा विचार कोणी करत नाही। वास्तविक हे जे मनुष्य जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते अतिशय दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे। लब्ध्वा सुदुर्लभम बहुसंभवान्ते, अनेक अनेक जन्मानंतर हे मनुष्य जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि त्याचे दुर्लभ आहे। आणि आपण बघतोय आज की हजारोच्या संख्येने लोक मरतायत एका क्षणामध्ये, त्याला माहित नाही पुढच्या क्षणी मी जिवंत राहीन की नाही, आणि हे भय प्रत्येकाच्या हृदयात घर करून बसलेलं आहे। सुरक्षा म्हणून आपण काय करतो आहोत, जे काही सरकारने आपल्याला नियम ठरवून दिलेले आहेत, घरीच राहा, आपण घरी राहतो आहोत, सुरक्षित अंतर ठेवा, साबणाने हात धुवा, अन्य ज्या काही सुविधा सुरक्षा आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्या आपण पाळतो आहे, पण यामागचा उद्देश काय की मला काय झालं नाही पाहिजे। पण हे जग असं नाही आहे, या जगामध्ये आज ही समस्या काही दिवस राहील, भविष्यात दुसरी समस्या येईल, तर ही मृत्यूची लटकती तलवार, टांगती तलवार आपल्या डोक्यावर सदैव आहे, ती चुकणार नाही आहे। अशी एक कथा आहे की एका व्यक्तीला राजा बनायचं होतं, तर त्याची काही योग्यता नव्हती, पण राजाचं काम काय सोपं नसतं, जबाबदारीचं काम आहे. तेव्हा राजा म्हटला ठीक आहे, ये बस माझ्या सिंहासनावर बसतो. आणि मग तो व्यक्ती त्या सिंहासनावर बसला आणि त्याला वाटलं की आता मी राजा झालो. आणि सभोवतार तो बघतो आहे आणि तेवढ्या त्याचं त्याची नजर वर गेली आणि वर येऊन पाहिलं की एकदम अशा पातळ दोऱ्याला एक तलवार लटकवलेली आहे आणि ती कधी तुटू शकते आणि डोक्यावर पडू शकते. तो म्हणाला आपल्याला राजा बनायचं नाही. तसं या जगामध्ये मृत्यूची ही टांगती तलवार सदैव आपल्या डोक्यावर आहे. ज्या क्षणाला तिचा आपल्याला अंदाज येतो की मृत्यू येणार आहे, आपण लगेच सतर्क होतो. ज्या क्षणाला कळतं की आपण विसरून जातो की मी मरणार आहे, त्यावेळेला आपण बिंदासून या जगामध्ये भोग घेण्यासाठी मुक्त होतो. ही या जगाची वास्तविकता आहे. आणि जेव्हा मनुष्य त्याच्या जीवनाचं आद्य कर्तव्य विसरतो, तेव्हा मग त्याच्या जीवनामध्ये अशा सगळ्या समस्या, दुःख, भय प्राप्त होतं. तर यासाठी आपल्याला जिज्ञासा केली पाहिजे की का वारंवार ह्या गोष्टींना मला तोंड द्यावं लागतंय. मी बघतो आहे की पूर्वी सुद्धा अशा घटना होऊन गेल्या, आजही घडते आहे. जसं पूर्व काळामध्ये आपण ऐकलेलं आहे की प्लेगची साथ आली होती, पटकीचा रोग आला होता आणि त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने लोक मरत होते. आणि आज जवळजवळ 100 वर्षानंतर विचार करू शकतो आपण पुन्हा ती स्थिती आहे. 7-8 वर्षांपूर्वी स्वाईन फ्ल्यू आलेला होता, त्यावेळेस सगळे मास्क लावून सगळे फिरत होतो आपण. त्यावर्षी जन्माष्टमी आपण साजरी केली नव्हती, का? कारण एकत्र गर्दी करायची नाही म्हणून मोठ्या संख्येनं. आणि आज सर्वांनी मोठ्या संख्येनं गर्दीच्या संख्येनं गर्दी करून एकत्र जमायचं नाही, यासाठी मंदिर बंद आहेत. कोणी यायचं नाही मंदिरामध्ये, का? गर्दी करायची नाही सुरक्षासाठी म्हणून. तर मग का वारंवार असं होतं आणि आपण ते वारंवार होऊन सुद्धा त्याचा विचार करत नाही का होत आहे, ही जिज्ञासा आपण का करत नाही? आपण त्याच्यावर फक्त उपाय शोधतो, औषध मिळालं की लोक विसरून जातात. पण हेच वारंवार हे चक्र असंच फिरत आहे, सारखं फिरत आहे असंच. पण ह्यातनं का आपण बाहेर पडायचं, कसं बाहेर पडायचं, हा विचार आपण नाही करत. तर याला म्हटलेला जिज्ञासा, अथा तो ब्रह्म जिज्ञासा. विचारपूस केली पाहिजे की का होतं, याचं कारण काय आहे. मला भयमुक्त व्हायचं आहे, मला भय नको आहे. भयामध्ये मनुष्य आनंद राहू शकत नाही, सुख घेऊ शकत नाही. बघा तुम्ही, तुम्ही ज्या रस्त्याने दररोज जात असता, मग दुपारी, सकाळी, रात्री, अपरात्री, कधी पण तुम्ही येत असता त्या रस्त्याने, एकदा का कोणी म्हणलं त्या ठिकाणी ना भूत आहे, की तुमच्या मनात ती गोष्ट लगेच भय करून जाते आणि मग तुम्ही त्या ठिकाणी येताना लगेच चिंता करता, रे आता हे भूत पकडणार त्यांना मला. तर ती एक गोष्ट, भय आपल्या हृदयात घर करून राहते. तर मला जर भयमुक्त व्हायचं असेल, मी काय केलं पाहिजे? अन्यथा अशा समस्या येतील, निघून जातील आणि आपलं हृदयातलं जे भय आहे ते आपल्याला वास्तविकपणे आनंदाने जगू देणार नाही कधी. आणि वास्तविक जीवाचा जो स्वभाव आहे तो आनंदमय व्यासात, की त्याला आनंदी राहायचं आहे, पण ह्या जगात त्याला आनंदी होता येत नाही. तर ही जी जिज्ञासा आहे ही आपण केली पाहिजे की मला भयमुक्त व्हायचं आहे. तर यासाठी मी भागवतामध्ये एक प्रसंग आज या ठिकाणी चर्चा करणार आहे. परीक्षित महाराजांना जेव्हा श्रृंगी यांनी शाप दिला की 7 दिवसांत तुमचा सर्पदंशाने मृत्यू होईल, आता विचार करा भय आहे की नाही मनामध्ये माझा मृत्यू होईल. जसं आपल्याला माहित आहे की कोरोना व्हायरस झाला तर 10 दिवसात आपण हरे कृष्णा लक्षणं समजल्यापासून जर तुम्ही काळजी नाही घेतली तर 10 दिवसात तुम्ही हरे कृष्णा. तसं परीक्षित महाराजांना भीती नव्हती मनामध्ये, अरे मी 7 दिवसात मरणार आता. पण या संधीचं सोनं करून त्यांनी काय केलं, आपला राज्यत्याग करून ते गंगा किनारे आले आणि त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने ऋषी मुनी जमलेले होते की तर राजा शरीर त्याग करणार आहे. अतिशय वेगळा प्रसंग आहे, असा प्रसंग कधी आपल्याला सामोरं जाता येणार नाही, पाहायला मिळणार नाही. आणि त्याच वेळेला सुखदेव गोस्वामी त्या ठिकाणी भगवत कृपेने आले. भगवान श्रीकृष्णाने ती योजना केली होती की सुखदेव गोस्वामी त्या ठिकाणी पाठवलं आणि तिथे परीक्षित महाराजांनी हा प्रश्न विचारला, दोन प्रश्न विचारले होते. ते म्हणाले की जो व्यक्ती मरणासन्न आहे त्याचं कर्तव्य काय. आज आपण सगळे मरणासन्न आहोत म्हणून चिंता करतोय आपण, म्हणून आपण काळजी घेतोय, सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतोय. तर आपल्या सर्वांचं कर्तव्य काय हा प्रश्न येतो की जो मरणार आहे व्यक्ती त्याचं कर्तव्य काय. आणि दुसरा प्रश्न होता की अशा व्यक्तीनं यत श्रोतव्यम त्यानं काय ऐकलं पाहिजे, आता जप्यम काय जप केला पाहिजे, बरोबर. त्यानंतर स्मर्तव्यम भजनीयम वा की त्यानं काय स्मरण केलं पाहिजे. अशा स्थितीमध्ये यद्वा विपर्यय आणि काय करायचं नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागू पडतात आज मरणासन्न आणि कोरोनाने आपल्या डोक्यावरती अशी चांगली तलवार ठेवलेली आहे की कधी कुणाला लागलाय माहित नाही, आता दिसत धडधाकट पण कधी आपल्याला पकडेल का भरोसा नाही, है ना. तर अशा स्थितीमध्ये परीक्षित महाराज म्हणतायत की त्या व्यक्तीचं कर्तव्य काय आहे की जो मरणासन्न आहे, आणि त्यानं कुठला जप करायचा, कुठला मंत्र जप करायचा त्याने, बरोबर. त्यानंतर श्रोतव्यम काय ऐकायचं. ऐकण्यासाठी तर भरपूर विषय आहेत, आता युट्यूब आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, भरपूर काय आहे. मग त्यानं काय ऐकायचं आणि काय स्मरण करायचं असा प्रश्न त्यांनी केलेला आहे. आता हा प्रश्न ऐकल्यानंतर सुखदेव गोस्वामी जे त्या ठिकाणी उपस्थित होते ते अतिशय खुश झाले, म्हणले काय सुंदर प्रश्न विचारलाय. नाहीतर बऱ्याच वेळा लोक काहीतरी विचारायचं म्हणून प्रश्न विचारतात, कधी कधी विषयाला अनुसरून पण प्रश्न नसतो आणि बहुतांश वेळेला समोरच्याला किती समजले माहिती आहे हे समजून घेण्यासाठी प्रश्न असतो. पण या ठिकाणी जो प्रश्न होता सुखदेव गोस्वामींना परीक्षित महाराजांनी केलेला, तो प्रश्न ऐकल्याबरोबर वर्याने शते प्रश्न कुतो लोक हितम रूप. हे राजा, कि तू इतका सुंदर प्रश्न केलेला आहेस की ज्या प्रश्नामध्ये भगवान श्रीकृष्णांचं गुणगान करण्याची संधी उपलब्ध आहे आणि यासारखा उत्तम प्रश्न ह्या जगात दुसरा कुठला नाही आहे. का? कारण ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या कथांचं लीलांचं गुणानुवाद होतो त्या ठिकाणी बोलणारा, ऐकणारा, प्रश्न विचारणारा आणि ती सारी जागा शुद्ध होते, पवित्र बनते. त्यामुळे तुझा प्रश्न स्तुत्य आहे आणि योग्य आहे. आणि आता मग या प्रश्नाला उत्तर द्यायला ते सुरू करतायत की काय जे काय प्रश्न विचारले परीक्षित महाराजांनी ते उत्तर देतात आता ते. तर काय ऐकावं आणि काय ऐकू नये, पहिला काय ऐकू नये सांगतायत, कारण जे करायचं नाही ते पहिला सांगितलं पाहिजे. म्हणजे काय ऐकायचं नाही, तर या जगामध्ये श्रोतव्याधीन राजेंद्र नृणाम संती सहस्रशा. हे राजा परीक्षित, या जगामध्ये ऐकण्यासाठी हजारो विषय आहेत. आणि बघा की जर आपण आज व्हॉट्सअप म्हणा, गुगल म्हणा आणि जे काही आपल्याकडे उपलब्ध आहे, यूट्यूब म्हणा, उघडलं तर ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी हजारो विषय आहेत. ज्याला जी रुची त्यानं तो विषय तरी टाकून दिलेला आहे. ज्याला कुकिंग आवडतं त्यानं आपलं कसं कुकिंग करायचं एक व्हिडिओ टाकून दिला. ज्याला शिवणकाम म्हणतं शिवणकाम व्हिडिओ टाकून दिला. ज्याला कोणाला योगा शिकायचं आणि योगाचा व्हिडिओ टाकून दिला, आहे की नाही. ज्याला जे पाहिजे ते सगळं त्या ठिकाणी मिळणार आणि मग त्यामध्ये तो इतका रंगून जातो, रंगून जातो की तो सारी दुनिया विसरून जातो. श्रोतव्याधीनी राजेंद्र नृणाम संती सहस्रशा. गृहेशु ग्रहमेदिनाम असं वर्णन ते करतात, अर्थात ग्रहस्थ या शब्दाचा अर्थ या ठिकाणी पूर्वा सांगतायत, कुटुंबासहित राहत असताना परमसत्याच्या अनुभूतीसाठी जीवन जगतो. आपल्या कुटुंबात राहतोय, पत्नी मुलं आई वडील भाऊ बहीण यांच्या बरोबर राहतो आहे, पण जीवनाचा उद्देश काय की परमसत्याला समजून घेणं. त्याला म्हटलेला ग्रहस्थ, स्थ म्हणजे राहणारा, घरामध्ये राहणारा. आणि दुसरा शब्द जो प्रयोग केलेला आहे गृहमेधी, अर्थात कुटुंबातील व्यक्तीच्या फायद्यासाठी जीवन जगतो. म्हणजे त्या ठिकाणी कृष्ण केंद्र नाही आहे, फक्त माझ्या कुटुंबातील लोकांना कसा फायदा होईल त्यासाठी तो आपलं जीवन जगतो, पैसा कमवतो, कार्य करतो, कष्ट करतो. आणि ही भावना थोडी व्यापकही असू शकते, मग तो समाज, राष्ट्र, देश यासाठीही ती लागू पडते, त्यालाही गृहमेधी असं म्हटलेलं आहे. तर पूर्वात म्हणतो की 99% लोक आज गृहमेधी आहेत. फारच कमी लोक आहेत जे आपल्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्ण केंद्र ठेवून जीवन जगतात. मेधी म्हणजे खुंटी. जर कोणी तेल काढणारा मशीन बघितला असेल, मशीन म्हणजे इलेक्ट्रॉनिक मशीन नव्हे, नैसर्गिक मशीन, जिथं बैल घाणा फिरवला होतो ना, त्याच्यामध्ये मध्ये खुंटी असते आणि त्याला तो बैल बांधलेला असतो आणि तो बैल दिवसभर गोल 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 फिरतो आणि त्याच्या मागे जो रूळ असतो दगड, त्याच्या खाली ते दाणे चिरडले जातात, मग तेल निघतं. असा हा बैल दिवसभर जरी फिरला तरी तो पुन्हा स्टेशनला पोहोचणार नाही, तो कुठे असणार आहे, तिथेच. तसं ज्याच्या जीवनाचं केंद्र कृष्ण नाही आहे, त्यानं जीवनामध्ये कितीही प्रगती केली तरी तो ह्या भौतिक जगामध्येच राहणार, तो पुढे जाणार नाही, तो जीवनातल्या वास्तविक समस्यातून मुक्त नाही होणार, त्यामध्ये तो अडकून राहील. तर ग्रहस्थ जो व्यक्ती आहे त्याच्यामध्ये एक मुख्य गुण असतो तो म्हणजे मत्सर, द्वेष करणं. तो इतरांपेक्षा स्वतःला वेगळं समजायचा, वेगळं बनवण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्यापेक्षा पुढे जर कोणी जायला लागला की त्याच्यामध्ये द्वेष येतो, मत्सर येतो. आणि ही भावना मग कुटुंबामध्ये, समाजामध्ये, देशादेशामध्ये उपलब्ध आपल्याला पाहायला मिळते की एक देश पुढे जात असेल तर दुसरा त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करेल. तर ही ग्रहमेधीची भावना आहे समजा प्रभुपाद. आणि वास्तविक तो जीवनाचा प्रश्न आहे जन्म, मृत्यू, जराणे, व्याधी, हे ते लोक विसरून जातात कारण ते वेगळ्या दुनियेत अडकून पडलेले असतात. आणि जीवनाचा वास्तविक उद्देश जो आहे की मला जन्म नको आहे, मला मृत्यू नको आहे, मला आजारपण नको आहे, मला म्हातारपण नको आहे, त्यामध्ये विचार करायला त्यांना वेळ राहत नाही. म्हणून व्यक्तीने वास्तविकपणे शास्त्रांच्या आज्ञेनुसार ग्रहस्थ बनलं पाहिजे असं म्हणतात प्रभुपाद. तर इथे मुक्त होण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचं नाम आहे, रूप आहे. तर या सर्वांबद्दल आपण चर्चा केली पाहिजे, आपला वेळ वाया घालवला पाहिजे. पण हे लोकांना माहीत नसल्यामुळे लोक चुकीचं साहित्य वाचण्यामध्ये आपलं आयुष्य व्यर्थ वाया घालवतात. आणि आपण बघतो की साहित्य जर म्हटलं तर साहित्याच्यामध्ये पण काही कमी नाही आहे, इतकं साहित्य बाजारात उपलब्ध आहे. मग ते ललित साहित्य असेल, खेळाचं साहित्य असेल, किंवा अन्य अनेक विषय त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. श्रोतव्याधिनी राजेंद्र नृणाम संती सहस्रशा, हजारो विषय आहेत साहित्यामध्ये सुद्धा. आणि मग असं साहित्य वाचता 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 आपलं आयुष्य निघून जातं. आणि शिल प्रभुपाद म्हणतात की माझं बोलणं ऐकण्यासाठी या जगात कोणी नाही आहे म्हणून लोक पुस्तक लिहितात आणि मग अशी पुस्तकं लोक वाचत बसतात आणि आपला मूल्यवान आयुष्य वाया घालवतात. तर असा तो ग्रहमध्ये व्यक्ती आहे की ज्याला जीवनाचं ध्येय कळालेलं नाहीये, त्याची दिनचर्या कशी असते, कसं तो आयुष्य जात. निद्रया ह्रियते नक्तम व्यवायनच वा वयम, दिवा चारते हया राजन कुटुंब भरणे नवा. निद्रया ह्रियते म्हणजे त्याची रात्र झोपण्यामध्ये जाते आणि सगळ्या लोकांना झोप अतिशय प्रिय असते. तर अशा ग्रहमेधी व्यक्तीची रात्र झोपण्यामध्ये इंद्रतृप्तीकरण निघून जाते आणि दिवस हा कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी पैसा कमवण्यात निघून जाते. रात्र पण गेली, दिवस पण गेला, प्लॅनिंग काही नाही आहे. प्लॅनिंग फक्त हेच आहे की कसं दोन पैसे जास्त कमवायचे. त्यामुळे मनुष्य जीवन हे जड पदार्थांच्या प्रदूषणापासून आत्म्याची मुक्तता करण्यासाठी आहे. आपण एक शरीर नसून आत्मा आहोत आणि ह्या भौतिक जड शरीरात आपण अडकलेलो आहोत. यातून बाहेर पडण्यासाठी हे शरीर आहे, हे जीवन आहे. या जीवनामध्ये जर हे आपण नाही करू शकलो तर आपल्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा एका पुन्हा मरावं लागेल, पुन्हा एका आईच्या गर्भात जावं लागेल, पुन्हा जन्म घ्यावा लागेल. अशी राधा गोविंद देव की जय, गौरनिताय की जय. तर मनुष्य जीवन हे कुत्र्या मांजराप्रमाणे आनंद घेण्यासाठी नाही आहे. कुत्री मांजर जे असतात आपण बघतो की थोड्याशा तुच्छ सुखासाठी ते एकत्र येतात आणि पुन्हा एकमेकाशी भांडायला तयार राहतात. त्यासाठी हे जीवन नाही आहे. तर वास्तविक हे जीवन जे आहे ते भगवत साक्षात्कारासाठी आहे, आत्मसाक्षात्कारासाठी आहे. पण हे माहीत नसल्यामुळं असा हा जो ग्रहमेदी व्यक्ती आहे तो ग्रहमेदी व्यक्ती आपलं आयुष्य दिवसामध्ये कष्ट करण्यामध्ये, रात्र इंद्रवृत्ती करण्यामध्ये, झोपण्यामध्ये वाया घालवतो. आता पुढे सुखदेव गोस्वामी त्याला म्हणतायत की अशी ही जी काही अमूल्य देणगी आहे मनुष्य जीवन मिळालेलं आहे की जे भयमुक्त होण्यासाठी आहे, ह्या भयातून बाहेर पडण्यासाठी आहे, मृत्यूवर कायमचा विजय मिळवण्यासाठी आहे. तर ज्याला हे माहीत नाही आहे तो व्यक्ती आपलं जीवन व्यर्थ घालवतो आणि भरोसा कोणा ठेवतो? तर म्हटलं या ठिकाणी की आत्मतत्व न जाणणारी माणसं, म्हणजे मी हे शरीर नसून आत्मा आहे, मी भगवंताचा दास आहे, ही जी भावना आहे, हे जे ज्ञान आहे, हे तत्व ज्याला लोकांना माहीत नाही आहे, ते देहापत्र कलत्रादिषु असं सैनिषु अपी असं म्हटलेलं आहे की ते ह्या स्वतःच्या शरीराला सर्व काही मानतात. ह्या शरीराला काय झालं की त्यांना सहन होत नाही, मग ते सर त्यासाठी काही करायला तयार होतील. बरोबर आहे की नाही? स्वतःच्या शरीरात जिभेची चोचले पुरवण्यासाठी ते इतरांची हत्या करतील, मांस खातील, त्याला मारून खातील, काही प्रश्न नाही आहे. पण जेव्हा त्याच्या जीवावर येतं तेव्हा मात्र तो मग सगळं काय काळजी घ्यायला लागतो. आज सगळ्या जगात ही स्थिती आहे, बघतोय आपण, है की नाही? मला मरायचं नाही आहे, मग ते हँडग्लोव्ज काय घालणार, सॅनिटाईज काय लावणार, नाकाला मास्क काय लावणार, बघा तुम्ही. आपण याची मजाक उडवत नाही आहे, पण हे सत्य सांगतो आहे की जेव्हा आपल्यावर बेतत तेव्हा मात्र आपण लगेच काळजी घ्यायला लागतो की मला मरायचं नाही आहे. पण माझ्या बरोबर या जगामध्ये ह्या सृष्टीमध्ये जितके जीव आहेत त्या सर्वांना तितकाच अधिकार आहे जगण्याचा, फक्त मलाच अधिकार नाही जगण्याचा. आणि जेव्हा या अधिकारावर आपण अधिकार गाजवायला जातो तेव्हा प्रकृती आपल्यावर अधिकार गाजवते आणि मग तेव्हा आपल्याला शांत बसावं लागतं. शिलप्रभात म्हणतात प्रकृती जितकी दिसायला सुंदर आहे, हे भौतिक जग जितकं दिसायला सुंदर आहे तितकं ते क्रूर आहे. आणि त्या क्रूरतेचा एक अंश ते दाखवत आहे आपल्याला की मी किती क्रूर आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये मनुष्य त्याने कितीही वैज्ञानिक प्रगती जरी केली असली तरी तो काही करू शकत नाही. हातावर हात ठेवून गप्प बघत बसणं काय चाललेलं आहे ते, दुसरं काही करू शकत नाही तो. तर असे असत सैन्य आहे की हे शरीर जे आपल्याला कधी कायमच सहारा देणार नाही आहे. हे शरीर देहाची काळाची उडी पडली वा जेव्हा, तो कारामानाचा सुंदर अभंग आहे, सोडविना कोणी माय वाप. आता पडलेली आहे उडी, आता कोणी कोणाला वाचू शकत नाही अशी अवस्था आलेली आहे. देशीचा चौधरी की तुमचा राजा असू दे, रंक असू दे, तुम्हाला कोणीही मदत करू शकणार नाही जर काळा उडी मारली तर. पण आपण हे कधी पाहतच नाही, या दृष्टीने जगाकडे पाहतच नाही. ह्या जगाकडे आपण केवळ भोग घेण्या दृष्टीने पाहतो की ह्या जगात मला जास्तीत जास्त कसा भोग घेता येईल, कसा याचा ह्या जगात मला शोषण करता येईल हे आपण विचार करतो. मी या जगामध्ये का आलेलो हा विचार करत नाही. प्रत्येकाला वाटतं की बस जेवढं काही आपल्याला ओरबडता येईल, लुबाडता येईल तेवढं लुबाडा, सगळ्या बाजूने लुबाडा. पण त्याला एक मर्यादा राहते आणि यासाठी हे जीवन नाहीच आहे वास्तविकपणे. आणि हे जर आपण पाहिलं तर या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या शरीरावर निर्भर आहे. की माझ्या शरीरामध्ये मी जर जिवंत राहिलो शिर सलामत पकडी पचास मग आपण काही करू, पण हे शरीर पण मरणार एक दिवस. हे शरीर सुद्धा आपण त्याला कितीतरी काळजी घेतली तरी ते एक दिवशी धरणीवर पडणार आहे. तूर्णम यतेत न पतेत अनुमृत्यू यावत असं भागवत म्हणतं की जोपर्यंत हे मनुष्य शरीर धरणीवर पडणार नाही त्या आधी त्याचा वापर करून घ्या. इंद्रतृप्ती करण्यासाठी नव्हे तर स्वतःला जाणण्यासाठी समजण्यासाठी. मृत्यू येण्याआधी या शरीराचा आपण वापर करून घेतला पाहिजे. आणि या शरीराच्या संबंधी जे काय आहे, पत्नी आहेत, मुलं आहेत, आपले मित्र बांधव आहेत, त्या शरीराशी जोडले गेलेले आहेत, यावर आपला भरोसा असतो हे मला मदत करतील. पण हे कोणीही आपल्याला मदत करत म्हणजे असंच सैन्य म्हटलेलं आहे. युद्धाच्या वेळेला राजीनामा देणारं सैन्य का? कारण जेव्हा मृत्यू येतो तेव्हा यापैकी तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही, मदत करू शकत नाही. कुणी भक्ताने व्हॉट्सअपवर फोटो पाठवले होते की इटलीमध्ये लोकांनी सगळा पैसा रस्त्यावर फेकून दिलेला आहे. म्हणले का? कारण हा पैसा आमच्या काही कामाचा नाही, हा आमचं जीवन वाचू शकला नाही, आपल्या आप्त स्वकीयांना हा वाचू शकला नाही, हा पैसा काय कामाचा आहे? म्हणजे काही लोकांची मदार कशावर असते, पैशावर असते, आपल्याकडे गडगंत पैसे, आपण काय होणार नाही, पण पैसाही तुम्हाला वाचू शकत नाही. जी वैज्ञानिक प्रगती आपण केली आहे तीही आपल्याला वाचू शकत नाही की एक छोटासा व्हायरस. साईज पण सांगतात 400 MB काय तर सांगतात साईज त्याची, तर तितका तो डोळ्याला दिसत नाही तो इतका मजा आपला मजाक उडू शकतो, आपल्याला धावपळ करायला लावू शकतो, आपल्याला घरात बसायला लावू शकतो. म्हणजे आपण वास्तविक काही प्रगती केलेलीच नाहीये. आपण इतकी प्रगती असून सुद्धा मेडिकल क्षेत्रामध्ये इतकी प्रगती असून सुद्धा आपण अजूनही त्याच्यासमोर हतबल आहोत. याचा अर्थ असा आहे की हे जीवन आपलं आत्मसाक्षात्कारासाठी आहे, भगवत साक्षात्कारासाठी आहे. तर अशा असंच सैनिकांचा आपण आधार घेतो की हे मला वाचवेल, ते मला वाचवेल, यामुळे मी सुरक्षित राहीन. पण यापैकी कुठलीही गोष्ट आपल्याला मदत करू शकत नाही. म्हणून असं म्हणलेलं आहे, हे आत्मतत्व विरहित माणसं जे आहेत, ज्यांना आत्म्याशीच ज्ञान नाही आहे, भगवंताशीच ज्ञान नाही आहे, केवळ शरीराचा भोग कसा घ्यायचा, ह्या प्रकृतीचा भोग कसा घ्यायचा एवढं त्यांना ज्ञान आहे, त्याच्यामध्येच प्रगती करण्यासाठी त्यांनी आपलं जीवन खपवलेलं आहे, त्यांचा अंत हा निश्चित आहे, त्यांना दुःख निश्चित आहे. तर असा जो व्यक्ती आत्मतत्व विरहित मनुष्य जो आहे तो कधीही जन्म मृत्यू जरावधीची जिज्ञासा करत नाही. त्याची जिज्ञासा एवढीच असते, आज एवढे कमवले, उद्या किती कमवणार, परवा किती कमवणार. तर ही जी भावना आहे, हे जे अज्ञान आहे, हेच आपल्या सर्वांच्या दुःखाचं मुख्य कारण आहे. आपल्याला माहिती आहे भगवान बुद्ध यांना त्यांच्या वडिलांनी घरामध्ये ठेवलेलं होतं, कारण त्यांना सांगितलं होतं की जर या जगातील दुःख हा पाहिल तर हा घर सोडून निघून जाईल. आणि एकदा दैवयोगाने म्हणा की भगवान बुद्ध आपल्या सेवकाला म्हणाले की मला जरा शहरात जाऊन फेरपटका मारून यायचा आहे, की जे कधीही शहरात गेलेले नव्हते, राजवाड्यामध्ये त्यांची सगळी राहण्याची सोय केलेली होती आणि ऐन तारुण्यात आलेले आहेत. आणि त्यावेळेला ते रथात बसले आणि बाहेर पडले, आणि जेव्हा बाहेर पडून त्यांनी पाहिलं की एक मनुष्य जो आहे हातात काठी घेतलेला आहे आणि त्याचं कुबड आलेलं आहे, त्याला असं वाकलेला आहे तो आणि खोकतो आहे, ते तोंडातून कप बाहेर पडतोय खोकताना. हे पाहून म्हणलं हे काय आहे? म्हणलं हे म्हातारपण आहे. म्हणजे मला पण येणार का? हो तुम्हाला पण येणार. काही अंतरा पुढे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं एक जर्जर रावतीतला मनुष्य बघितला की ज्याला काही रोग झालेला आहे आणि त्या रोगाच्या ह्याच्यामध्ये तो अतिशय कणतो आहे. त्यामुळे हा काय प्रकार आहे? तेव्हा सारथी म्हणाला हे राजकुमार, ही रोगट अवस्था आहे. आपलं शरीर नेहमीच निरोगी राहणार नाही, कधी कधी रोगही त्याच्यावर आक्रमण करेल आणि ही स्थिती मला पण येऊ शकते का? म्हणजे हो येणार, का नाही येणार. आणि तिसरं दिवशी बघितलं की अंत्ययात्रा चाललेली आहे, लोक 3D वर एका व्यक्तीला घेऊन चाललेले आहेत. ते म्हणले हे काय प्रकार आहे? म्हणले याची यात्रा संपली महाराज, या लोकाची यात्रा संपली, आता तो परलोकी चाललेला आहे. म्हणजे त्यानं हे शरीर सोडलेलं आहे, म्हणजे मलाही मरावं लागेल एक दिवस. हो ह्या जगात आलेला प्रत्येक व्यक्ती जो जन्माला आलेला आहे त्याला मरण निश्चित आहे, हे गीतेमध्येही भगवंताने सांगितलेलं आहे. आणि हे ऐकल्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले, बाप रे, ह्या जगात मला नाही राहायचं, एक तर यावर मी उपाय शोधेन नाही तर निघून जाईन. आणि रातोरात ते निघून गेले तपस्या करण्यासाठी, ध्यान करून ज्ञान प्राप्तीसाठी. आज आपण असं कधी विचार, आपण कथा ऐकतो फक्त, पण आपण विचार करतो का कधी, अरे त्यांना जी समस्या वाटली ती समस्या मला पण येणार आहे. ती समस्या ह्या जगातली शाश्वत समस्या आहे. हे जगच असं बनवलेलं आहे की ह्या जगातल्या ह्या जगामधल्या समस्या कायम राहणार आहेत. जोपर्यंत आत्मतत्वाविषयी विचार करणारे मनुष्य तो निवांत राहणार. ज्याप्रमाणे खाटकाच्या दुकानामध्ये बकरी बांधलेली असतात आणि ती मस्त हिरवगार गवत खाण्यामध्ये मशगूल असतात, पण त्यांना माहित नसतं पुढचा नंबर माझा आहे, यानंतर आता मला आत घेऊन जाणार, आत नेण्यात येईल आणि ती सुरी माझ्या गाड्यावर चालणार आहे. भले मला खायला हिरवं गवत आहे पण पुढचा क्षण मृत्यूचा आहे. तसंच या जगामध्ये हे जग भर आपलं सुंदर वाटतं, आनंदी वाटतं, सगळ्या सोऱ्यांमध्ये आपल्याला आनंद वाटतो, गुण्यागुणम राहत असतो, पण कधी काळाची सुरी आपल्या गळ्यावर चाललेली याचा काही भरोसा नाही आहे. आणि म्हणून बुद्धिमान व्यक्ती या वास्तविक समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो, पण जो आत्मतत्व विरहित आहे, ज्याला भगवंताविषयी ज्ञान नाहीये, तो मात्र यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही, तो या जगामध्येच राहण्याचा प्रयत्न करतो. तर ही जी प्रकृती आहे ते का सागरासमान आहे, सागर अथांग असतो, काळ जो आहे त्या समुद्रातील लाटीन समान आहे, त्या प्रकृतीच्या लाटान समान आहे. आणि आपण येणारे त्या लाटांसमोर, लाटांसमोर अनेक बुडबुडे पण येतात. हे सारे बुडबुडे म्हणजे आपलं जीवन, आपले मित्र बांधव सगळे आहेत. छळ भंगूर बुडबुडा किती वेळा असतो, बघितला तो पण फुटला. तसं शाश्वत काळाच्या त्या गणितामध्ये आपलं जीवन क्षणभंगूर आहे. काही असं जसं आकाशात वीज चमकावी आणि लगेच लुप्त व्हावी, इतका थोडासा काळ आपल्याला मिळालेला आहे. आणि या काळामध्ये जर आपण आपलं जीवन परिपूर्ण करण्यासाठी जर प्रयत्न नाही केला तर ते जीवन व्यर्थ निघून जाईल. म्हणून म्हटलेलं आहे की मानवी संस्कृती जी आहे जर ती भगवत भावना विरहित असेल तर ती एका केवळ प्रेतांची संस्कृती आहे. चालतं बोलतं प्रेत, समजा एखादा मुर्दा व्यक्ती मेलेला, त्याचा मुर्दा पडलेला आहे असा आणि तो चाला लागला मुर्दा असा, तर आपल्याला भीती वाटेल ना, आपल्याला अरे काय प्रेत चाला लागलं. आपण सगळे त्या प्रेतासमान आहोत. कृष्ण भावनेविना हे शरीर प्रेतासमान आहे. आणि एका प्रेताला आपण दररोज सकाळ दुपार संध्याकाळ सजवतो, त्याला खाऊ घालतो, नाहू घालतो, त्याची काळजी घेतो. आणि अशी अनेक प्रेत जगात फिरत आहेत की ज्यांना कृष्ण भावनेचं ज्ञान नाही आहे. आत्मतत्व विरहित लोक आहेत आपण सर्व. आणि हे जोपर्यंत चालत राहील तोपर्यंत जीवनातील भय जाणार नाही, आपण भयमुक्त होणार नाही. तर ज्या व्यक्तीला जीवनातून भयमुक्त व्हायचं आहे तर उपाय सांगतात. आता कसा होणार मुक्त, तुम्ही भयातून मुक्त होणार कसे? आता म्हणलं काय करायचं नाही, काय करायचं नाही म्हणजे की आपलं आयुष्य केवळ इंद्रियतृप्ती करण्यासाठी, रात्र झोपण्यासाठी आणि दिवस पैसा कमवण्यासाठी, असंच सैनिकांच्या वर भरोसा ठेवण्यासाठी वाया घालवायचं नाही. या समाजामध्ये, या जगामध्ये आपण जन्माला आलो, जे आपलं कर्तव्य आहे ते केलं पाहिजे, पण सदैव लक्षात ठेवलं पाहिजे की एक दिन सबको जाना आहे, की मला जायचं एक दिवस. आणि तो दिवस येण्याआधी मला काय केलं पाहिजे, तयार राहिलं पाहिजे. तर इथे शिवदेव स्वामी सांगतायत की जर तुला या दुःखातून मुक्त व्हायची इच्छा असेल तर तुला काय केलं पाहिजे, तर काय करायचं, आता काय नाही करायला सांगितलं, आता काय करायचं, काय करायचं म्हणजे ते सांगतात, तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी, तस्मात म्हणून भारत हे भरता भरतवंशजा सर्वात्मा जे सर्व जीवांच्या हृदय स्थित आहेत परमात्मा रूपाने तस्मात भारत सर्वात्मा भगवान जे पूर्ण पुरुष तो भगवंत आहेत हरी अर्थात भगवान श्री कृष्ण यांच्याविषयी आपण काय केलं श्रोतव्यम ऐकलं पाहिजे. प्रश्न होता ना काय ऐकायचं आम्ही आता 21 दिवस लॉकडाऊन आहे काय ऐकायचं आम्ही है ना श्रोतव्यम भागवत आधी सांगले 5000 वर्ष सांगितले आधीच की काय ऐका श्रोतव्यम म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या विषयी ऐका श्रोतव्यम कीर्तितव्यम त्यांच्या कीर्तीचं गुणगान करा. मग तुम्ही एकटे बसून करा चार चौकात बसून करा समुदायाने करा काय हरकत नाही. स्मर्तव्यम इच्छता अभयम इच्छता अभयम याचा अर्थ असा आहे की ज्याला भयमुक्त व्हायचं आहे त्याने ह्या 3 गोष्टी केल्या पाहिजेत. श्रोतव्यम ऐकलं पाहिजे भगवंताची लीला ऐकल्या पाहिजे भगवंताचे गुणगान ऐकलं पाहिजे. कीर्तितव्य त्याचं गुणगान केलं पाहिजे आणि स्मर्तव्य ते स्मरण केलं पाहिजे की आपण काय ऐकलं भगवंताशी काय ऐकलं आपण हे आपण स्मरण केलं पाहिजे. या 3 गोष्टी करण्याने व्यक्ती या जगातील भयातून मुक्त होईल. आणि या जगातलं सर्वात मोठं भय काय आहे मृत्यू ज्या सगळ्यांना भेडसा होत आहे प्रत्येकाला चिंता आहे काय होईल काय होईल काय होईल कसं होईल. तर हे भय कायम राहणार आहे असं नाही की ही स्थिती गेली म्हणजे हे भय संपलं. हे भय कायम आहे ही तलवार सदैव आपल्या डोक्यावर टांगती आहे. पण या भयातून मुक्त व्हायचं असेल तर काय करावं हा जो प्रश्न होता सुखदेव गोस्वामींना त्याचं उत्तर ते देत आहेत की तुम्ही सर्वांनी त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्णांचं गुणगान केलं पाहिजे त्यांच्याविषयी ऐकलं पाहिजे त्यांच्याशी स्मरण केलं पाहिजे. आणि असं जर आपण करू तर निश्चितपणे आपण या सर्व भयातून कायमचे मुक्त होऊ शकतो. अंते नारायण स्मृती ते म्हणाले की जीवनाचं वास्तविक ध्येय काय आहे तर मृत्यूच्या शेवट क्षणाला भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आणि अशा प्रकारे जर एखादा व्यक्ती शुद्ध भक्त संघामध्ये आला तर त्याला मृत्यूसमयी स्मरण करणं फार सोपं होऊन जातं. जसं प्राचीन भरी राजा होता तो कर्मकांड करण्यामध्ये पूर्णपणे व्यस्त होता. त्याने इतके यज्ञ केले त्या यज्ञामध्ये इतक्या पशूंचा बळी दिला त्यावेळेला असं म्हणतात की सारी पृथ्वी ही कुश गवताने झाकून गेली होती. कणकुश गवत ठेवून त्याच्यावर बसून यज्ञ केला जातो बघा किती यज्ञ केले असतील. पण जीवनाचं ध्येय त्याला माहीत नव्हतं. जेव्हा नारद मुनी भेटले तेव्हा नारद मुनींना एक अशी रूपकात्मक कथा सांगितली त्याचीच कथा पण त्याला रूपकात्मक दृष्टीने सांगितली. आणि जशी कथा पुढे पुढे निघाली आणि कथा संपत आली तेव्हा राजाला कळालं ही तर आपलीच कथा आहे. कधी कधी आपण एखादा सल्ला द्यायला गेलो तर सरळ सांगितलं तर लगेच त्याला पटत नाही किंवा तो रुचत नाही मग त्याला इनडायरेक्टली सांगावं लागतं अप्रत्यक्ष सांगावं लागतं. आणि तशा प्रकारे सांगितल्यानंतर प्राचीन म्हणले रे मी चुकलो आता मला सांगा मी काय करू. आणि तेव्हा नारदाने त्यांना उपदेश दिला आणि प्राचीन भरही जंगलामध्ये तपस्या निघून गेले भगवत प्राप्तीसाठी सर्व राजस त्याग करून. तर ही अवस्था आहे जर आपल्याला सुद्धा जर या मृत्यूसमयी भगवंताचं स्मरण करायचं असेल गीतेमध्ये भगवान श्री म्हणतात की अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त वा कलेवरम य प्रयाति समद्भावम नाति संशया. की यात काहीही संशय नाही अर्जुना की जो कोणी मृत्यूसमयी माझं स्मरण करेल तो माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे एकदा जर आला तर त्याला पुन्हा जन्म नाही त्याला मृत्यू नाही त्याला आजारपण नाही त्याला म्हातारपण नाही. ज्या समस्या भगवान बुद्धाने बघितलेल्या होत्या त्या समस्यातून कायमचा सुटका आपली. पण त्यासाठी मृत्यूसमयी स्मरण करायला पाहिजे. आणि यासाठी सुखदेव गोस्वामी म्हणतायत जर तुम्हाला ह्या वास्तविक भयातून मुक्त व्हायचं असेल तर दररोज थोडं थोडं का असेना त्या भगवंताविषयी ऐकलं पाहिजे त्याच्याविषयी बोललं पाहिजे त्याच्याविषयी स्मरण केलं पाहिजे. या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही उपाय नाही नाही, कुठलाही उपाय नाही असं ब्रह्माजीनी नारद मुनींना 3 वेळा सांगितलं. क्लो नास्ते व नास्ते व नास्ते व गतिरान्यथा, दुसरी कुठली गती नाही याच्याशी. तर अशा प्रकारे कुणी काय जीवन आपलं परिपूर्ण केलंय का, कि भगवंताचं स्मरण केलं ऐकलं आणि त्याचं जीवन परिपूर्ण झालं, असा प्रश्न मनात येऊ शकतो ना आपल्या. तर सुखदेव गोस्वामी म्हणतात हातच्या काकणाला आरसाची गरज नाहीये, तसं तुला इकडे तिकडे बघायची गरज नाही. मी स्वतः तुझ्यासमोर उदाहरण आहे की ज्याने आपलं जीवन परिपूर्ण केलेलं आहे. मी सुरुवातीला ब्रह्मवादी होतो, निराकारामध्ये मी तल्लीन होतो, पण माझ्या पित्यांनी व्यासदेवांनी त्यांच्या सेवकांतर्फे मला 2 श्लोक ऐकवले भागवताचे, फक्त किती 2 श्लोक फक्त. आणि हे 2 श्लोक ऐकल्यानंतर मी पुन्हा घरी आलो, आणि घरी आल्यानंतर माझ्या वडिलांनी हे सारं भागवत मला ऐकवलं, माझ्याकडं अध्ययन करून घेतलं, आणि ते ऐकल्यानंतर मी पूर्णपणे भगवतपरायण झालो. आणि आता मी या ठिकाणी तुला तेच भागवत सांगणार आहे की जे भागवत मी ऐकलेलं होतं. आणि या भागवताची कथा श्रवण करून तू या मृत्यूच्या भयापासून मुक्त होशील, तू कायमचा यातून पार होऊन जाशील. तर असं ऐकल्यानंतर सुखदेव गोस्वामींनी या ठिकाणी परीक्षित महाराज म्हणतायत की याची फलश्रुती काय आहे, का याचा फायदा आहे. सुखदेव म्हणतात की तुम्ही भगवान श्रीकृष्णांचे अत्यंत प्रामाणिक भक्त आहात, सुखदेव म्हणाले. कारण परीक्षित महाराज हे भगवंत भक्त होते, मातेच्या गर्भामध्ये त्यांना भगवंतांनी वाचवलेलं होतं. आणि आता मी तुम्हाला त्याच भागवताची कथा सांगणार आहे ज्याच्या लक्षपूर्वक श्रवणाने भगवान श्रीकृष्णांप्रती अढळ श्रद्धा प्राप्त होते. तर हे सगळं चाललंय कोणासाठी? आपल्यासाठी चाललंय. जर आपण नित्यम भागवत सेवया, दररोज श्रद्धेने भागवत वाचलं, दररोज श्रद्धेने भागवत ऐकलं, तर आपल्या हृदयामध्ये हळूहळू त्या भगवंताच्या विषयी अढळ श्रद्धा प्राप्त होईल की हे भगवंत आहेत की जे मला या भवसागरातून पार घेऊन जातील. आणि हे वचन स्वतः भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये दिलेलं आहे, तेषा अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशित चेतसा. ज्याची चेतना माझ्यामध्ये आसक्त आहे, तो सदैव चिंतन करण्यात लागलेला आहे, माझं नामस्मरण करण्यात लागलेला आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर मृत्यूसमयी मी स्वतः येऊन या भवसागरातला मी घेऊन जातो. स्वतः येतो तुमचा भगवंत, आणि कोणा पाठवत नाही, म्हणजे मी स्वतः येतो आणि तो उद्धार करतो. तरी भगवंता हेच भगवंताचं वचन आहे. तर जर आपण सध्या जे कोणी भक्त घरामध्ये आहेत, ठीक आहे, 10-12 दिवस गेले असतील आधीचे, 10 दिवस शिल्लक आहेत अजून, 14 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, है ना. 14 तारखेपर्यंत आपल्याला जर आपण ठरवलं तर दररोज भागवत वाचू शकतो, दररोज. मग तुम्ही संकल्प करू शकता दररोज 2 तास वाचेन मी, 4 तास वाचेन, 3 तास वाचेन, जे काय असेल ते. आणि अशा प्रकारे आपण दररोज भागवत वाचून भगवंताची कृपा प्राप्त करू शकतो. तर यासाठी ही एक संधी आहे आपल्याला. कधी कधी वाईटातूनही चांगलं मिळतं असं म्हणतात, ही स्थिती वाईट आहे. असा प्रसंग असं म्हणतात की वैऱ्यावर पण येऊ नये, आपला जर कोणी शत्रू असेल तर त्याच्यावरही असा प्रसंग येऊ नये. असा प्रसंग सर्व जगावर आज उद्भवलेला आहे. एक भक्त या नात्याने भक्ताला सदैव भलेही सर्व लोक भक्त नसले तरी त्याला करुणा असते की लोकांना हा त्रास होऊ नये. आज या स्थितीमुळे अनेक समस्यातून लोक जात आहेत, पण याच्याचा उपाय मात्र हाच आहे, तो म्हणजे भागवत अध्ययन करणं, भागवताचं चिंतन करणं. तर या लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये आपण 10 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, तर राधा गोविंद चिंतन करीत त्यांच्या प्रसन्नासाठी आपण संकल्पपूर्वक दररोज 1 तास 2 तास 3 तास जेवढा काय तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ वेळ करून वाचू शकता. आणि असे सुंदर हे अनमोल रत्न या भागवतामध्ये दिलेले आहेत सुखदेव गोस्वामीने आणि परीक्षित महाराजांच्या ह्या चर्चेमध्ये आपल्याला ती पाहायला मिळतात. तर ते आपण वेचू शकतो आणि आपल्या हृदयाच्या कोंदनात ठेवू शकतो. आणि जेव्हा जेव्हा आपलं ते आठवेल तर चिंतन करू शकतो की भयापासून मुक्त होण्याचा हा मार्ग आहे, दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे. औषध येईल, रोग बरा होईल, व्हायरस निघून जाईल, दुसरा व्हायरस येईल, याविषयी आमची इच्छा नाही आहे. प्रार्थना करू देवाकडे. पण हे जगच असं आहे, या जगामध्ये स्वस्थता नाही आहे, या जगामध्ये शांती सुख नाही आहे. हे जग बनवलंयच असं की हे जग सदैव ज्या जगातील जीव त्रस्त राहतील आणि कंटाळून शेवटी म्हणजे देवा कुठे आहेस तू, मला यायचं तुझ्याकडे. भलेही मंदिरे बंद झाली म्हणून देव जात नाही कुठे. लोकांना वाटतं की आता बघा देवालाही लोकांनी लॉक व्हायरसने लॉक करून टाकलेलं आहे, पण तसं नाही आहे. वास्तविक ही सारी भगवंताची योजना आहे की जेणेकरून आपण काही शिकावं त्यातून की कुठंतरी आपल्याला थांबलं पाहिजे आणि कुठेतरी थांबून मला कुठं जायचा हा विचार केला पाहिजे. ह्या जीवनाचा हा उद्देश नाही आहे की केवळ कष्ट करा कष्ट करा कष्ट करा. थोडा वेळ थांबून विचार केला पाहिजे की वास्तविक हे जीवन कशासाठी आहे. तर हे जीवन आहे भगवत साक्षात्कार करण्यासाठी आहे. त्याबरोबर या शरीरासाठी लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या प्रकृतीकडून आपोआप पुरवल्या जातील, त्याच्यामध्ये काही चिंता करण्याची गरज नाही आहे. पण जर आपला थोडा वेळ आपण दररोज हे भागवत चिंतन करण्यामध्ये भागवत श्रवण करण्यात लावला तर हृदयामध्ये भगवंत आपल्या प्रकट होतील आणि मग जो काही अज्ञानाचा अंधकार आहे, जे काही भय आहे हृदयामध्ये, ते सारं भय निघून जाईल. पण औषध घ्यायला रोगी कधी झजावत नाही हे जगाचा नियम आहे. बघा तुम्ही, जितका रोग जर्जर, जितका रोग असाध्य, तितका त्या रोग्याला औषध खाण्याबद्दल तिटकारा. तसा भवरोग अतिशय जर्जर, पण औषध कोणाला खायचं नाही, भागवत कोणाला वाचायचं नाही, गीता कोणाला वाचायची नाही. का? कारण तो रोग ह्या जगाचाच रोग आहे. रोग्याला कधी औषध खायला आवडत नाही. जसं लहान मुलाला शाळेत जायला आवडत नाही, त्याला वाटतं की घरी बसून खेळलेलं मजा आहे. पण आईवडिलाला माहिती असतं की जर हा शिकला नाही तर याचं काय होईल, म्हणून त्याला जबरदस्ती पाठवतात. तसं डॉक्टर जबरदस्ती औषध खाऊ घालतो. तसं साधू संत जे आहेत, आपले जे आचार्य आहेत, ते आपल्याला वारंवार सांगतात बाबा रे प्या, हे भागवत तुम्ही पान करा. आणि अशा प्रकारे औषध दर थोडं थोडं घेतलं आपण तर निश्चितपणे आपण या भयापासून मुक्त होऊ. तर सुखदेव गोस्वामी पुढे म्हणतायत की दीर्घायुष्यापेक्षा अनुभवाने जगलेला एक क्षण अतिशय उत्तम आहे. म्हणजे काय? समजा एखाद्या व्यक्तीनं 100 वर्ष 125 वर्ष तो जगला, पण जगण्याचा उद्देश त्याला कळाला नाही तर ते जगणं व्यर्थ आहे. बघा तुम्ही की इतकी वर्ष जगला पण का जगतोय, कशासाठी जगतोय, कुणासाठी जगतोय हा कधी विचारच नाही केला तर ते जगणं व्यर्थ आहे. आणि त्या उलट एक क्षण जर विचार केला की मी का जगतोय, कुणासाठी जगतोय आणि मला काय करायचं आहे, हे जर विचार केला तर ते जगणं, ते जगण्याला अर्थ आहे. अन्यथा शब्द म्हणतात की झाडं पण जगतातच की. बघा, झाडं पाऊस येऊ दे, उन्हाळा येऊ दे, हिवाळा येऊ दे, ती वाढत राहतात, त्रास सहन करत राहतात. कोणी येतं त्याला तोडून नेतं, कोणी त्याला जाळण्यासाठी कापून नेतं, कोणी येतं त्याला पूर्णच कापून घरासाठी फर्निचर म्हणून घेऊन जातं, पण ते काहीही बोलत नाही, ते फक्त सहन करत राहतं. तर असं जीवन काही उपयोगाचं नाही म्हणतात सुखदेव गोस्वामी. लोहाराचा भाता पण श्वास घेतो, हे उदाहरण फार अशी त्यासाठी तुम्हाला थोडं गावात जावं लागेल. तोही श्वास घेतो पण त्या श्वास घेण्यामध्ये जीवन नाहीये. तसं आपल्या छातीचा भाता जो आहे दररोज प्रत्येक क्षणाला श्वास घेतोय सोडतोय, श्वास सोडतोय, पण ते जीवन जर आत्मतत्व विरहित असेल तर ते जीवन व्यर्थ आहे. पशु पक्षी खातायत. आज या कोरोनाच्या स्थितीमध्ये सगळे पशु मस्त आनंद घेत आहेत. समुद्रावर कासव बाहेर आली, पक्षी बाहेर आले, पक्षी असे या ठिकाणी परवा घुबड आलं होतं. घुबड दिसत नाही कधी, पण एक घुबड, इतकं मोठं घुबड आलं होतं. ससाणा आला होता, म्हणजे हे पक्षी म्हणाले चला आता आपल्या जरा स्वतंत्र मिळाले, आपलं स्वातंत्र्य, आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि आपण जरा फिरूया आपण बाहेर. जरा कुत्री तर इतकी भुंगतायत, इतकी रात्री सुद्धा ते पहारा देत राहतात. माणसं जरी घरी असली तरी ते आपली ड्युटी सोडत नाही आहेत. तर इतकी जी अवस्था आपण बघतो आहे, तर पशु पण खात आहेत. तसं मनुष्य म्हणजे नुसतं खाण्यासाठी जर आपण जगत असो, खाण्यासाठी जन्म आमचा, तर मग आणि काय काय खायचं, काय तारतम्यच जेव्हा माणसानं ठेवलं नाही तेव्हा लॉकडाऊन, बरोबर आहे की नाही? तर यासाठी जीवन नाही आहे. जे दिसेल ते खा, जे दिसेल ते खा, यासाठी जीवन नाही आहे. शुकदेव सांगतात की अरे असलं जीवन व्यर्थ आहे, असलं जीवन 100 काय 1000 वर्ष जगला तरी त्या जीवनाला काही अर्थ नाही आहे. पण ज्या मनुष्याने हे जाणलेलं आहे जीवनाचा उद्देश काय आणि त्यासाठी तो काही काळ जरी जगला तरी त्याचं जीवन धन्य आहे. त्यामुळे हे जीवनाचा उद्देश आपल्याला माहीत असला पाहिजे की मी जगतोय कशासाठी. बाबा काय मरण येत नाही जगतोय असं नाही आहे. वास्तविक जे बुद्धिमान लोक असतात त्यांना जीवनाचा उद्देश माहीत असतो. परीक्षित महाराज, सुखदेव, त्यानंतर युधिष्ठिर महाराज यांना जेव्हा कळालं की युधिष्ठिर महाराजांना कळालं की आता भगवान श्रीकृष्ण निघून गेलेले आहेत, हे भूत सोडून आपल्या धामाला निघून गेले, युधिष्ठिर महाराजांनी लगेच खुर्ची खाली केली, सिंहासन सोडून दिलं. म्हणले आता मी तर राहणार नाहीये, ज्यांच्यासाठी मी जगत होतो, ज्यांच्या इच्छेनुसार मी राज्य करत होतो, त्यांच्या प्रसन्नतेसाठी मी राज्य करत होतो, ते जर राहिले नसतील तर मी राहून काय फायदा, इथं मी निघालो. ते त्या खुर्चीसाठी आसक्त नव्हते आणि त्यांनी लगेच हिमालयात रस्ता पकडला. कंदरा माहिती, जीवनाचा उद्देश फक्त राजकारभार करणे नव्हे तर त्याबरोबर हे जीवन सार्थक करणे पण आहे. परीक्षित महाराज ऐन तारुण्यामध्ये जेव्हा त्यांना शाप मिळाला त्यावेळी त्यांनी विचार नाही केला की मी तर सम्राट आहे, बघू कसा तक्ष येतो तो, मी चारी बाजून कडेकोट पहारा ठेवतो आणि मग तक्षत आला की आपण त्याला लगेच काय करू शकतो, मारू शकतो. ते काही करू शकले असते, एवढ्याच नव्हे ते इतके शुद्ध भक्त होते, इतकी शक्ती त्यांच्यामध्ये होती की ते उलट शाप पण देऊ शकले असते शृंगीला, पण त्यांनी ते केलं नाही. ते म्हणले भगवंताची इच्छा आहे, ज्या भगवंतांनी मला मातेच्या गर्भामध्ये ब्रह्मास्त्रापासून वाचवलेलं होतं तेच भगवंत मला मारू इच्छित असतील तर मी मरायला तयार आहे. आणि त्यांनी सगळं काय सोडून गंगा किनारे आले. आणि त्यांना माहित होतं की आता माझ्याकडे 7 दिवस शिल्लक आहेत. किती दिवस आहेत? 7 दिवस. याच्यामध्ये मला आता माझं कार्य जे सिद्धीच न्यायचं आहे, जेवणाचा उद्देश मला प्राप्त करायचा आहे, मी वेळ वाया घालून चालणार नाहीये. आपल्याकडे किती दिवस आहेत माहित नाहीये, है की नाही? आणि तरी आपण एवढा आटापेटा करतो, काय काय करतो, त्याला काय प्रश्नच नाहीये. तर या सर्वांना जीवनाचं ध्येय माहित होतं. तसंच उदाहरण या ठिकाणी शिवदेव घालून देत आहेत की राजा खटवांग राजाचा एक नावाचा एक राजा होऊन गेला इश्वाकुकुळामध्ये. तो देवतांच्या बाजूनी युद्ध करण्यासाठी स्वर्गात गेलेला होता. देव आणि असुरांचं युद्ध चालू त्यावेळेला आणि त्या युद्धामध्ये त्यांनी अशी काही कामगिरी केली की असुरांना हरवून टाकलं. त्यावेळा हे आज असं जसं आज इंटरनॅशनल आयात चालते, म्हणजे आज या देशात त्याचे जाऊ शकतो, त्यावेळा इंटर लोक जायचे, म्हणजे या लोकांना त्या लोकांना जायचे, ते आता बंद केलेलं आहे. आणि आता इंटरनॅशनल फ्लाईट पण बंद करून टाकलेले ठीक आहे ना. तर त्यावेळेला हे लोक स्वर्गात पृथ्वीवर स्वर्गात जाऊ शकायचे आणि देवता स्वर्गातून पृथ्वीवर यायच्या. तर युद्ध केलं, जिंकले, देवता म्हणाला काय पाहिजे सांगा, तुम्हाला मागायला वर द्यायला तयार आहे. तर ते म्हणाले आयुष्य किती शिल्लक आहे सांगा. म्हणजे काय वेडेपणा आहे, देवता जे मागणे देऊ शकले त्यांना. ते म्हणले आयुष्य किती शिल्लक आहे सांगा. ते म्हणले एक क्षण बाकी आहे राजा तुझा. म्हणले आत्ताच्या आत्ता मला पृथ्वीवर पाठवा. पृथ्वीवर आले, या ठिकाणी भगवत चिंतनामध्ये तल्लीन झाले, शरीर सोडलं, भगवान निघून गेले. तसं शुकदेव गोस्वामी प्रश्न म्हणतात, राजा चिंता करू नकोस, तुझ्याकडे क्षण नाही आहे, 7 दिवस आहेत. 7 दिवसामध्ये मी तुला हरिकथा ऐकवेन आणि या हरिकथेमध्ये स्वतःचं तू मन तल्लीन करून टाक, त्या भगवंताच्या चरणाशी तुझं मन तू एकाग्र करून शेवटी तू भगवान निघून जा. तर हा आहे वास्तविक जीवनाचा उद्देश की आपण काय कशासाठी जगलं पाहिजे. दैनंदिन जीवन जगत असताना जी काही कर्तव्य असतील ते आपल्याला करावे लागतील, ती सोडू शकणार नाही. पण माझा जीवनाचा उद्देश काय, ते कर्तव्य जेव्हा आपण विसरतो तेव्हा आपलं जीवन व्यर्थ जातं. तर आपलं आपलं जीवन व्यर्थ घालवायचं नाहीये. तर ते जीवन परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला दररोज भागवताचा आश्रय घेतला पाहिजे. त्यासाठी करुणानं येऊन आपल्याला शिकवलं पाहिजे की गरज नाहीये, आपण शिकलं पाहिजे, परिश्रमाच्या जीवनावर शिकलं पाहिजे आणि एक अचानक जीवनावर शिकलं पाहिजे की बाबा आयुष्य फार कमी आहे, ताडाताडी करो बेला जाय, पटपट वेळ चाललेली निघून वाया घालू नका. जितका काय वेळ आपल्या हातात आहे तितका वेळ आपण भगवत चिंतनामध्ये, भगवत स्मरणामध्ये, भगवताचं गुणगान करण्यात लावला पाहिजे, जेणेकरून अंते नारायण स्मृती, मृत्यूसमयी आपण कृष्ण चिंतन करू शकू आणि कायमचं या भौजकातून मुक्त होऊ शकू. आणि असा भक्त, असा साधक ज्या क्षणाला त्या भगवंत चिंतनात लागतो, त्याच्या सेवेत लागतो, तेव्हा तो भयमुक्त होतो. त्याच्या मनात कुठलं भय राहत नाही, तो मृत्यूलाही घाबरत नाही आणि कुठल्याही दुःखाला घाबरत नाही. कारण त्याला माहिती आहे की मी यानंतर, त्याला डेस्टिनेशन माहिती आहे, त्याला गंतव्य स्थान माहिती आहे की यानंतर मी जाणार कुठे, जरी माझा मृत्यू तर मी जाणार कुठे, भगवंताकडे जाणार आहे आणि तिकडे जाऊन भगवंताबरोबर अजून आनंद घेणार, भगवंताची मी सेवा करणार, भगवंतचं गुणगान करणार. त्यामुळे इथंही सेवाच करायचे, तिकडे जाऊनही सेवाच करायचे, त्यामुळे काही चिंता नसते. आणि तेव्हा व्यक्ती ह्या जगात असून ह्या भयानं भरलेल्या, समस्यांनी संकटांनी भरलेल्या जगामध्ये सुद्धा तो भयमुक्त होऊ शकतो. तर काय करायचं, तर भगवंताविषयी श्रवण करायचं, त्यांचं कीर्तन करायचं आणि स्मरण करायचं. काय करायचं नाही की ज्या गोष्टी, ह्या गोष्टी दूर नेतात त्या करण्यामध्ये जास्त वेळ वाया घालवायचा नाही. जितकं जरुरी आहे, आवश्यक आहे, तितका वेळ द्यायचा. उरलेला अधिक तर वेळ हा भगवत चिंतनासाठी द्यायचा. आणि अशा चिंतना, असं चिंतन करीत जे आपण जीवन जगू ते जीवन मूल्यवान आहे, त्या जीवनाला अर्थ आहे. अन्यथा उरलेलं सारं जीवन जे आहे ते ग्रह मेदी म्हणून भागवतामध्ये या ठिकाणी शुकदेव सांगतायत की जो केवळ इंद्रिय तृप्तीसाठी जगतो आहे, स्वतःच्या इच्छेसाठी, इच्छापूर्तीसाठी जगतो आहे, आणि असं जीवन हे सदैव आपल्याला दुःख देईल, आपल्याला त्रास देईल. तर आज या स्थितीमध्ये आपण भगवंताकडे अशी राधा गुणून प्रार्थना करू की त्यांनी सर्व जगाला या समस्येतून, दुःखातून मुक्त करावं. आम्हा सर्वांना त्यांनी धैर्य, शक्ती प्रदान करावी की जेणेकरून ह्या लढा, जो काही कोरोनात लढा आहे तो आपण लढू शकू आणि जिंकल्यानंतर मात्र आम्ही तुमच्याकडे येऊ. असं नाही की देवा आम्ही जिंकलो आता, आता तुला तुझी गरज नाही आम्हाला. तर सर्व ठिकाणी समस्यांमध्येही आपल्याला गोविंदाचा आश्रय घ्यायचा आहे, आनंदामध्ये त्यांचा आश्रय घ्यायचा आहे. असं नाही की आनंदाला की भगवंत विसरायचं आहे, दुःखाला की भगवंताकडे यायचं आहे. दोन्ही स्थितीमध्ये आपल्याला भगवंताचं प्रार्थना करायची आहे. मग ते भक्त असो, अभक्त असो, कोणी भगवंताला येत असो, कोणी येत नसो, सारे जीव भगवंताचे अंश आहेत. काही जाणतायत, काही जाणत नाही आहेत, एवढाच फरक आहे. पण त्या सर्वांप्रती, त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपल्या परीने जितकं काही सर्वांना मदत करता येईल ते आपण केला पाहिजे. त्याचबरोबर आपण भक्त आहोत म्हणून आता मला काही होणार नाही आहे, काय जर झालं तर मी हरे कृष्णा म्हणेन म्हणून जाईन, असं पण चालणार नाही आहे. जे काही सरकार नियम सांगितलेले आहेत ते नियम आपण पाळले पाहिजेत. जे काही सुरक्षित नियम सांगितले आहेत ते आपण पालन केले पाहिजेत आणि आपण या सर्वांना सहकार्य केलं पाहिजे आणि त्याद्वारे आपण एकत्र येऊन अशा प्रकारे हा जो काही कोरोना आलेला आहे त्याला आपण पळवून लावू, जेणेकरून लवकरात लवकर सारे भक्त पुन्हा मंदिरात येतील आणि त्यांना या ठिकाणी भगवंताची सेवा करायला संधी मिळेल आणि पुन्हा जो काही आनंद आहे आपण सर्वजण एकत्रपणे घेऊ शकू. जय श्री प्रभुपाद की जय.
हरे राम, हरे राम, राम राम हरे. एक प्रश्न आलेला आहे. हरे कृष्णा. करोना व्हायरसने संपूर्ण जगाला एक शिकवण दिलेली आहे यातून गृहस्थ भक्तांनी काय शिकवण घ्यावी?
हरे कृष्णा. ऑनलाईन प्रश्न आहे. फक्त गृहस्थ भक्तांनीच नाही तर सर्व जगाने शिकवून घेतली पाहिजे, सर्व लोकांनी शिकवून घेतली पाहिजे की जेव्हा व्यक्ती भगवत भावना रहित होतो त्यावेळेला ती भावना पुन्हा जागृत करण्यासाठी भगवंताला वेगवेगळे कार्य करावे लागतात. किंवा आपण असं म्हणू शकतो, जेव्हा मनुष्य आपली कर्तव्य विसरतो, त्याच्या मर्यादा विसरतो, तेव्हा मग त्याला सांगावं लागतं बाबा तुझी मर्यादा आहे, तुझे कर्तव्य आहे. आणि भगवंत स्वतः कधी हस्तक्षेप करत नाहीत. कुणी असं म्हणू नका की भगवंतने कसं काय देऊ, तुमचे भगवंत असे कसे काय, क्रूर कसे काय. नाही, भगवंत स्वतः काही कार्य करत नाहीत, भगवंताची शक्ती सर्व कार्य करते. प्रकृतीद्वारे हे सर्व आपल्याला शिकवलं जातं आपण काय केलं पाहिजे. तर सर्वच लोकांनी, मी म्हणत नाही फक्त गृहस्थ भक्तच, ब्रह्मचारी भक्त, आपण सर्वजणच, प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या आश्रमात आपण राहत असलो तरी सर्वांचा उद्देश ध्येय हे एकच आहे, म्हणजे भगवत प्राप्ती. तर आपण हे शिकलं पाहिजे की आपलं जीवन आपण भगवत परायण केलं पाहिजे. गीता आणि भागवताच्या आधारे याचं अध्ययन करून, चर्चा करून, कसे आपण सर्वजण भगवंतावर आश्रित आहोत, भगवंत आपले स्वामी आहेत हे समजून घेतलं पाहिजे. आणि सर्व स्थितीमध्ये भगवंत आपलं रक्षण करतायत. सुहृदयम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छते असं म्हणलेलं आहे की भगवंत आपल्या सर्वांचे सुहृद मित्र आहेत, जीवलग मित्र आहेत. आणि त्यांना जाणल्यानेच आपण ह्या जगामध्ये शांती प्राप्त करू शकतो, जीवनामध्ये शांती प्राप्त करू शकतो. तर यासाठी हे आपल्या प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे की आपण भगवंताविषयी जिज्ञासा केली पाहिजे. सुरुवातीला मी चर्चा केली होती की आता तो ब्रह्म जिज्ञासा, मनुष्य जीवन हे जिज्ञासा करण्यासाठी आहे. आणि ती जिज्ञासा कसली असली पाहिजे तर ब्रह्म जिज्ञासा, भगवंताविषयी जिज्ञासा असली पाहिजे. आणि ही जिज्ञासा आपण जर करू तर मग अशा समस्या येतील जातील, पण व्यक्ती त्या ठिकाणी गोंधळून जाणार नाही, विचलित होणार नाही. त्याला गीते म्हणलं धीर पुरुष असं म्हटलेलं आहे. सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभो जयाजयो युद्धाय युद्धस्व विगत ज्वर. की असा जो व्यक्ती तो स्थिर राहील, कुठल्याही वेळेस गोंधळून जाणार नाही. तर हे आपण शिकलं पाहिजे. आणि याद्वारे आपल्या भगवान शिकवतायत की तुम्ही नियंत्रक नाही आहे, सगळं काही तुमच्या हातामध्ये नाही आहे. आपण सदैव त्या भौतिक प्रकृतीच्या नियंत्रणाखाली आहोत. मया अध्यक्षेन प्रकृती म्हणतात कृष्ण, की प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली काम करते आणि आपण सगळे त्या प्रकृतीच्या खाली कार्य करत आहोत, आपण स्वतंत्र नाही आहे. तर हे जाणून आपण समजलं पाहिजे की मला भगवंताला शरण गेला पाहिजे. आणि शरण घेण्याचा सोपा मार्ग मी सांगितला तो म्हणजे नित्यम भागवत सेवया. दररोज भागवताचं तुम्ही श्रवण करा, अध्ययन करा, चर्चा करा, त्या भगवंताचं गुणगान करा. आणि या कलियुगासाठी सोपा मार्ग सांगितलेला आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा. तर आपण या ठिकाणी थांबू.
करोना जो आलेला आहे त्याला कारण काय आहे ते म्हणजे आपल्या शास्त्रानुसार काही सांगता येईल का?
करोना होण्याचं कारण काय हा काय शास्त्र प्रमाण आहे का? मी सांगितल्यानंतर केस बीस करू नका, कारण आजकाल वास्तविक आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या दुःखाचं कारण मी स्वतः आहे, स्वतःच कर्म आहे. आम्ही हे कर्म कधी कधी वैयक्तिकरित्या येतं, कधी कधी सामूहिकरित्या येतं. हे कुठल्या कर्मापासून आलं हे मी सांगू शकणार किंवा ते तुम्हाला शोधून सापडणार नाही. कुठल्या जन्माच्या कर्मामुळे असं आलं हे सांगता येणार नाही. कारण गीतेमध्ये कृष्ण सांगतो ना गहणो कर्मणा गती, कर्माची गती अतिशय गहण आहे समजणं. त्यामुळे हे निश्चित आहे की बाबा मी काहीतरी वाईट कार्य केलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून मला ह्या भोगावं लागत आहे. त्याच्यामध्ये काहींना मृत्युमुखी पडावं लागतंय, काहींना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. जसं गव्हाबरोबर किरडे पण रगडले जातात म्हणतात ना, भरडले जातात, तसं कधी कधी अशा स्थितीमध्ये काय होतं की थोडासा त्याचा काही त्या व्यक्तीचा काही दोष नसताना पण त्याला कधी कधी सदा भोगावं लागते. तर अशा प्रकारे याला दुसरं काही उत्तर नाही आहे, एकच उत्तर आहे की मी जबाबदार आहे, मी स्वतः प्रत्येक व्यक्ती याच्यासाठी जबाबदार आहे. आणि मग त्या त्या वाईट कृत्यामुळे किंवा चुकीच्या कृत्यामुळे मग ते विचार असतील, कार्य असेल, जे काय असेल ते, त्याचा परिणाम म्हणून आज मला ह्या स्थितीला सामोरं जावं लागतंय. यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे भगवंताला शरण जाणं, भगवंताला शरण जाणं. आणि जे काय सध्या उपाय ते उपाय करणं. शरण जाणं म्हणजे असं नाही उद्या जाऊन मंदिरात जाऊन झोपून जातो देव मला बरा करेल, असं पण नाही. त्यासाठी आजच्या स्थितीला मला काय केलं पाहिजे, जे काही अनिमा स्थितीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या स्वीकार केला पाहिजे, औषधं सुरक्षा मला घेतली पाहिजे आणि त्याबरोबर भगवंताला शरण गेलं पाहिजे, तर मग मी कायमचा मुक्त होईन. अन्यथा जसं मी पूर्वी म्हटलं की काही वर्ष स्वाईन फ्लू आला होता, आता करोना आलेला आहे आणि काय येईल भविष्यात भरोसा नाही आहे, तर हे चालू राहील. यातनं मुक्त होण्यात एकच मार्ग आहे, तो म्हणजे भगवंताला शरण जा आणि त्याद्वारे आपण कायमचा यातनं मुक्त होऊ शकतो. जय श्री प्रभुपाद की, श्री राधा गोविंद भगवान की, सामवेद गौरव भक्त वृंद की.